बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मासिक धर्म अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्वप्रथम मासिक धर्ममध्ये लोणच्याच्या भरणीला हात लावू नये, देवघरात जाऊ नये, शिवाशिवी करू नये, अशा गोष्टींना विरोध करावा लागेल, तेव्हा हळूहळू अंधश्रद्धा दूर होईल. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.